हे कुटुंब छे कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे अपना पिता ईसु राजा आपणे तेना बाळको छे अपना पिता ईसु राजा आपणे तेना बाळको छे एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे अपना रंगो जुदा पण होय बोलवानी भाषा जुदी पण होय अपना रीत भात जुदा पण होय अपना रहेठाण जुदा पण होय अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे निराशामां आंसु वेता पण होय मुश्केली मूंझवण आवे तो पण निराशामां आंसु वेता पण होय मुश्केली मूंझवण आवे तो पण अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे प्रेम शब्द ना एक उच्चार पृथ्वी ना लोक एक थई जशे प्रेम शब्द ना एक उच्चार पृथ्वी ना लोक एक थई जशे अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे एक कुटुंब छे दुनिया ना बधा मळी एक कुटुंब छे रोग गरीबाय आवे तो पण कष्ट ना ओळा आवे तो पण रोग गरीबाय आवे तो पण कष्ट ना ओळा आवे तो पण अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे अपना पिता ईसु राजा अपने तेना बाळको छे एक कुटुंब छे दुनिया ना दामड़ी एक कुटुंब छे। धन्यवाद प्रभु।